पितराने लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन मराठी पितराने लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन पितराने लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन यास्तव सर्व दुष्टभाव सर्व कपट ढोंग हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे तर नूतन जन्मलेल्या बालकाप्रमाणे तारणासाठी वृद्धी होण्यास आध्यात्मिक निर्याधुराची इच्छा धरा. मनुष्यांनी नाकारलेला तरी परमेश्वराच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याजवळ आल्याने तुम्हीही आध्यात्मिक मंदिर जिवंत धोंडे परमेश्वराला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण असे रचले जात आहात. कारण शास्त्रात असा लेख आहे, पहा निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. यास्तव तुम्हा विश्वास करणाऱ्यास सन्मान मिळणार, जे विश्वासाला अमान्य आहे त्यास बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचनाला अमान्य असल्याने ठेच खातात, त्यासाठी ते नेमलेही होते. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचरण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर परमेश्वराचे लोक आहात. तुम्हास दयेची प्राप्त झाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध दुर्भाषण करतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी परमेश्वराचे गौरव करावे. सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे, सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे. मनुष्यांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरता अधीन असा, राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या, आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगले करणाऱ्याची स्तुती करण्यासाठी त्याने पाठविलेले म्हणून त्यांच्या अधीन असा. परमेश्वराची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला कुंठित करावे. आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करता तुम्ही स्वतंत्र तरी परमेश्वराचे दास असे असा. सर्वास मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, परमेश्वराचे भय धरा, राजाला मान द्या. सेवेचा अर्थ, सेवेचा अर्थ, घरच्या चाकरांनो तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असा. जे चांगले व सौम्य त्यांचेच नव्हे तर जे कठोर त्यांच्याही पूर्ण भयाने अधीन असा. कोणी परमेश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोसितो तर हा चांगुलपणा आहे. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्यात तुम्ही शांतीने सोशिल्यात त्यात काय मोठी कीर्ती. चांगले करीत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे परमेश्वराला योग्य असे वाटले, याकरताच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख सोशित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. तुम्ही मेंढराप्रमाणे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष याकडे माघारे फिरला आहात.